विविध भारती पुणे लौकिका रास्ते सादर करत आहे पुणे वृत्तांत। पुणे शहरासह जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून बाधित नागरिकांना तात्काळ मदत करावी, आपत्तीच्या काळात सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयानं कामं करावीत असे निर्देश केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत। शासकीय विश्रामगृह इथं जिल्ह्यातील पूरपरिस्थितीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते। पूरबाधित क्षेत्रातील स्थलांतरित नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात याव्यात, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्याकरता पुराच्या पाण्यात खराब झालेले किंवा वाहून गेलेले दाखले उपलब्ध करून द्यावेत, धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्याकरता विसर्ग करण्यापूर्वी जलसंपदा विभागानं संभाव्य बाधित क्षेत्रातील नागरिक आणि प्रशासनाला पाणी विसर्गाबाबत सूचना द्याव्यात, शहरातील पूरबाधित भागात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी, महावितरणच्या वतीनं खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा पूर्ववत करावा, तसंच अशी पूरपरिस्थिती भविष्यात उद्भवणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे निर्देशही मोहोळ यांनी यावेळी दिले। खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग दुपारी 4 वाजता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे, मात्र आवश्यकतेनुसार विसर्ग पुन्हा कमी जास्त करण्याची शक्यता आहे अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागानं दिली आहे। कारगिल युद्धातील भारतीय सैन्याच्या गौरवशाली विजयाला आज 25 वर्ष पूर्ण झाली। दक्षिण कमांडनं आजचा हा दिवस मोठ्या अभिमानानं आणि उत्साहानं साजरा केला। पुण्यातील दक्षिण कमांड युद्ध स्मारक इथं आयोजित एका समारंभात दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी पुष्पचक्र अर्पण करून आपल्या हुतात्मा जवानांच्या अतुलनीय शौर्य आणि बलिदानाला आदरांजली वाहिली। कारगिल विजय दिनानिमित्त दक्षिण कमांडनं गेल्या महिनाभरात विविध उपक्रम राबवत त्या माध्यमातून कारगिल युद्धातील माजी जवानांनी संवाद साधला। कारगिल विजय दिनानिमित्त पुण्यातील भोई प्रतिष्ठानतर्फे या युद्धातील वीरचक्र विजेते कर्नल ललित राय यांचा सन्मान करण्यात आला। टपाल कार्यालयाच्या भोर उपविभागाच्या वतीनं आज भोर नगरपालिकेच्या सभागृहात डाक चौपाल कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाच्या माध्यमातून टपाल खात्यातील योजनांची माहिती तसंच विविध सेवा सुविधांविषयी आणि टपाल खात्याच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली। पिंपरी चिंचवड शहरातील धरण आणि नदी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे रावेत पंपिंग हाऊस येथील पंपिंग यंत्रणेत बिघाड झाल्यानं दुरुस्तीचं काम सुरू आहे, त्यामुळे आज दिवसभरात आणि उद्या सकाळचा होणारा पाणीपुरवठा नेहमीपेक्षा उशिरा कमी दाबानं आणि कमी प्रमाणात होणार आहे। पिण्याच्या पाण्यातून जलजन्य रोगांचा प्रसार होण्याची दाट शक्यता असते, या अनुषंगानं नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे। पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काल अखेरपर्यंत सरासरीच्या 43% अधिक पावसाची नोंद झाली आहे। जिल्ह्याच्या काही भागात अजूनही पावसाचा जोर कायम असून आणखी किमान 2 दिवस तरी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। जिल्ह्यात प्रामुख्यानं घाटमाथा परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात देखील दमदार पावसाची नोंद झाली आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं 10वी आणि 12वी उत्तीर्ण मुलींसाठी मोफत अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम चालवले जातात। वाहन निर्मिती उद्योगांमध्ये मुलींना सक्षम करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात येतो। या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी 30 जुलैपर्यंत अर्ज करू शकत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पालिका प्रशासनानं दिली आहे। महानगरपालिकेच्या समाज विभाग विकासमध्ये याविषयी माहिती उपलब्ध असल्याचं प्रशासनानं सांगितलं। पुणे तसंच पिंपरी चिंचवड शहरासह प्रामुख्यानं मुळशी मावळ खेड तालुक्यामध्ये अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीचा वीज यंत्रणेला फटका बसला आहे। वीज यंत्रणा आणि अनेक सोसायट्यांमधील मीटर बॉक्स पाण्याखाली असल्यानं विद्युत अपघात टाळण्यासाठी सुरक्षिततेचा उपाय म्हणून 13 वीजवाहिन्यांसह 699 वितरण रोहित्रांचा वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे। पाण्याचा निचरा झाल्यानंतर पाहणी करून वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येणार असून तोपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलं आहे। पुणे शहरातील नदीवरील पूल, उड्डाणपूल आणि रेल्वे उड्डाणपूल अशा 15 पुलांच्या डागडुजीसाठी 4,42,00,000 रुपयांची निविदा आली आहे। निविदा मंजुरीचा प्रस्ताव पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी स्थायी समितीपुढे ठेवला आहे। हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता. ताज्या पुणे वृत्तांतमध्ये नमस्कार.